खंड चौथा, प्रकरण 46, पक्षकार सहकारी बनले। नाताळ व ट्रान्सवाल येथील वकिलीमध्ये असा फरक होता की नाताळमध्ये अॅडव्होकेट व अॅटर्नी असा भेद असला तरी दोघेही सर्व कोर्टांत समानपणे वकिली करू शकत, तर ट्रान्सवालमध्ये मुंबईसारखा भेद होता। तेथे पक्षकाराबरोबरचा सर्व व्यवहार अॅडव्होकेटने अॅटर्नी मार्फतच केला पाहिजे होता। बॅरिस्टर झालेल्या इसमाला अॅडव्होकेट किंवा अॅटर्नी यापैकी एकाचीच सनद काढता येईल व मग त्याला तेवढाच धंदा करता येईल। नाताळमध्ये मी अॅडव्होकेटची सनद घेतली होती व ट्रान्सवालमध्ये अॅटर्नीची। अॅडव्होकेट या नात्याने माझा हिंदी लोकांशी प्रत्यक्ष संबंध येऊ शकला नसता आणि गोरे अॅटर्नी मला कामे देतील अशा तऱ्हेचे वातावरण दक्षिण आफ्रिकेमध्ये नव्हते। ट्रान्सवालमध्ये अशा तऱ्हेची वकिली करीत असताना मॅजिस्ट्रेटच्या कोर्टातही मला पुष्कळता जाता येत असे। असे करीत असताना एक प्रसंग असा आला की खटला चालू असतानाच माझ्या ध्यानात आले की माझ्या अशिलाने मला फसविले आहे आणि त्याचा पक्ष खोटा आहे। पिंजऱ्यात उभा राहून उत्तरे देत असताना तो लटपटू लागला। त्यावरून मी मॅजिस्ट्रेटला माझ्या पक्षकारांविरुद्ध निकाल देण्यास सांगून खाली बसलो। प्रतिपक्षाचा वकील आश्चर्यचकित झाला, मॅजिस्ट्रेट खुश झाला। पक्षकाराला मी दोष दिला, मी खोट्या फिर्यादी घेत नाही हे त्याला माहीत होते। त्याने ती गोष्ट कबूल केली। मी विरुद्ध निकाल मागितला याबद्दल त्याला राग आला नाही असे मला वाटते। काही झाले तरी यावेळच्या माझ्या वर्तनाचा माझ्या धंद्यावर कसलाच वाईट परिणाम झाला नाही आणि कोर्टात माझे काम सरळ झाले। मला असेही दिसून आले की माझ्या या सत्यनिष्ठेमुळे वकील बंधूंमध्येही माझी प्रतिष्ठा वाढली होती आणि परिस्थिती विचित्र असताही त्यापैकी कित्येकांचे प्रेम मी संपादन करू शकलो होतो। वकिली करीत असतेवेळी मी असाही आणखी एक प्रघात पाडला होता की माझे अज्ञान मी अशिलापासूनही लपवून ठेवित नसे किंवा वकिलापासूनही लपवित नसे। जेथे म्हणून माझी मती चालेनाशी होई तेथे मी अशिलांना इतर वकिलांकडे जायला सांगत असे किंवा मला ठेवायचाच असल्यास अधिक अनुभवी वकिलाचा सल्ला घेऊन काम चालवायला सांगत असे। या प्रांजलपणामुळे मी अशिलांचे अगाध प्रेम व विश्वास संपादू शकलो होतो। मोठ्या वकिलाकडे जाण्यासाठी जी फी द्यावी लागे तिचे पैसेही ते स्वखुशीने देत असत। या विश्वासाचा व प्रेमाचा सार्वजनिक कार्यामध्ये परिपूर्ण उपयोग झाला। मागील प्रकरणात मी सांगितलेच आहे की दक्षिण आफ्रिकेमध्ये वकिली करण्यात हेतू केवळ लोकसेवा हाच होता। या सेवेसाठीही मला लोकांचा विश्वास संपादन करणे आवश्यक होते। थोर मनाच्या हिंदी बांधवांनी मी पैसे देऊन केलेल्या वकिलीलाही सेवा म्हणूनच मानले आणि मी जेव्हा त्यांना त्यांच्या हक्कासाठी तुरुंगवासाची दुःखे सहन करण्याचा सल्ला दिला तेव्हा त्यांच्यापैकी अनेकांनी तो सल्ला ज्ञानपूर्वक मान्य करण्यापेक्षा माझ्यावरील त्यांच्या श्रद्धेमुळेच व माझ्यावरील त्यांच्या प्रेमाला वश होऊनच मान्य केला। हे लिहित असता वकिली संबंधीची असलीच अनेक मधुर स्मरणे माझ्या लेखणीतून उतरू पाहत आहेत। शेकडो लोक पक्षकार होते त्याऐवजी मित्र झाले, सार्वजनिक सेवेमध्ये माझे सच्चे जोडीदार बनले आणि माझ्या खडतर जीवनाला त्यांनी रसमय करून सोडले।